सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:04 मिनिटं झाले. तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. आणि मॉर्निंग नंबर 1 मध्ये आज 8 ते 9 च्या आपल्या आर मध्ये आपण ज्या काय घटना घडामोडी डिस्कस करतो आहोत, आपल्या अवतीभोवती चाललेल्या सगळ्या गोष्टींचा जो काय आढावा घेतो आहोत, एकूणच एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या चांगलीच लक्षात येते की बाबा रे, परिस्थिती प्रचंड अनफेवरेबल आहे. आपल्याला खूप जास्त स्ट्रगल करावं लागतं आहे प्रत्येक गोष्टीच्या दृष्टीनं. म्हणजे अगदी जगण्याचं स्ट्रगलसुद्धा आता इथे दिसून यायला लागलेलं आहे. एकूणच या सगळ्या सिच्युएशनमध्ये, या सगळ्या निगेटिव्ह वातावरणामध्ये, आजूबाजूला होत असणाऱ्या भूकंपाचे धक्के आणि लागलेली आग, या सगळ्या गोष्टी, काही नॅचरल तर काही माणसांनी निर्माण केलेली संकटं, पाणी टंचाई, या सगळ्या गोष्टी पाहत असताना एक महत्त्वाची गोष्ट जर माझ्या मनात येते ती कुठची, तुम्हाला थोडाच वेळात बोलून दाखवतो. थोड्याच वेळात आपण त्या विषयाबद्दल जरा इन डिटेल बोलूया. 4 ट्रॅक्स येत आहेत थोड्याच वेळात सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. सगळं थोड्याच वेळात, पण आत्ता काय कमर्शियल ब्रेक, पेट पाणी का सवा, प्रजाती राहू मत करू.